जादुई इंद्रधनुष शहर
डी मैगिशे रेगनबोगनस्टैट
ब्लॉकों और वृत्तों से बने एक शहर में बच्चे रंगों के नाम और चमत्कार खोजते हैं।
इन einer Stadt aus Blöcken und Kreisen entdecken Kinder die Namen und Wunder der Farben.
हर रंग की अपनी कहानी होती है जो साधारण आकारों से बताई जाती है।
Jede Farbe hat ihre eigene Geschichte, die mit einfachen Formen erzählt wird.
बच्चों को सफेद रंग पसंद है।
Die Kinder mögen die weiße Farbe.
चंद्रमा भी सफेद होता है।
Der Mond ist auch weiß.
बच्चों को नीला आकाश देखना अच्छा लगता है।
Die Kinder sehen gerne den blauen Himmel.
सूरज पीला होता है।
Die Sonne ist gelb.
बच्चे सूर्यास्त के समय नारंगी सूरज के बारे में बात करते हैं।
Die Kinder sprechen über die orangefarbene Sonne bei Sonnenuntergang.
बगीचे में फूल लाल हैं।
Die Blumen im Garten sind rot.
बच्चे हरी घास में खेलते हैं।
Die Kinder spielen im grünen Gras.
इंद्रधनुष में कई रंग होते हैं।
Der Regenbogen hat viele Farben.
बच्चे इंद्रधनुष के रंगों को गिनते हैं।
Die Kinder zählen die Farben des Regenbogens.
बच्चे खुश हैं।
Die Kinder sind glücklich.
कहानियाँ एक मुस्कान के साथ समाप्त होती हैं।
Die Geschichten enden mit einem Lächeln.
रात को बच्चे इंद्रधनुष के सपने देखते हैं।
Am Abend träumen die Kinder von Regenbogen.
शीर्षक: एम्मा का मौसम साहसिक.
Titel: Emmas Wetterabenteuer.
विवरण: एम्मा एक सप्ताह विभिन्न मौसम स्थितियों के साथ अनुभव करती है, धूप से तूफानी तक.
Beschreibung: Emma erlebt eine Woche mit verschiedenen Wetterlagen, von sonnig bis stürmisch.
सोमवार सुबह सूरज चमकता है, उज्ज्वल और गर्म.
Montagmorgen scheint die Sonne hell und warm.
एम्मा पार्क में एक सैर की योजना बनाती है.
Emma plant einen Spaziergang im Park.
मंगलवार को पूरे दिन बारिश होती है.
Dienstag regnet es den ganzen Tag.
Emma घर में रहती है और किताबें पढ़ती है.
Emma bleibt zu Hause und liest Bücher.
बुधवार को तेज हवा चलती है.
Mittwoch wird es windig.
Emma एक पतंग के साथ उड़ती है.
Emma fliegt mit einem Drachen.
गुरुवार को बादल छाए हुए हैं.
Donnerstag ist es bewölkt.
Emma इंद्रधनुष बनाती है.
Emma malt Regenbogen.
शुक्रवार को ठंडा और ताजगी भरा है.
Freitag ist es kühl und frisch.
एम्मा अपनी जैकेट पहनती है और बगीचे में जाती है.
Emma zieht ihre Jacke an und geht in den Garten.
शनिवार सुबह एक तेज हवा चलती है.
Samstagmorgen bläst ein starker Wind.
एम्मा एक पतंग उड़ाती है.
Emma fliegt einen Drachen.
रविवार को धूप है.
Sonntag ist es sonnig.
एम्मा समुद्र तट पर जाती है.
Emma geht zum Strand.
एम्मा हर दिन मौसम की सराहना करना सीखती है.
Emma lernt jeden Tag das Wetter zu schätzen.
Emma मौसम की विविधता का आनंद लेती है.
Emma genießt die Vielfalt des Wetters.
उसका मौसम साहसिक उसे प्रकृति को समझने में मदद करता है.
Ihr Wetterabenteuer hilft ihr, die Natur besser zu verstehen.
अंत.
Das Ende.
Max की दैनिक यात्रा.
Max, tägliche Reise.
Max अपने जीवन में एक सामान्य दिन का वर्णन करता है, सुबह से शाम तक.
Max beschreibt einen typischen Tag in seinem Leben, von morgens bis abends.
वो अपनी दिनचर्या, शौक और कैसे वो काम और खाली समय के बीच अपना समय संतुलित करता है, साझा करता है.
Er teilt seine Routinen, Hobbys und wie er seine Zeit zwischen Arbeit und Freizeit balanciert.
Max हर सुबह जल्दी उठता है.
Max wacht jeden Morgen früh auf.
वो अपनी दिनचर्या योग और ध्यान के साथ शुरू करता है.
Er beginnt seinen Tag mit Yoga und Meditation.
वो एक स्वस्थ नाश्ता बनाता है.
Er macht ein gesundes Frühstück.
नाश्ते के बाद वो एक किताब पढ़ता है.
Nach dem Frühstück liest er ein Buch.
वो फिर अपने काम पर जाता है.
Er geht dann zu seiner Arbeit.
Max एक सॉफ्टवेयर डेवलपर के रूप में काम करता है.
Max arbeitet als Softwareentwickler.
वो नए समाधान खोजने का आनंद लेता है.
Er genießt es, neue Lösungen zu finden.
दोपहर के भोजन के अवकाश में वो पार्क में जाता है.
In der Mittagspause geht er in den Park.
वो ताजी हवा का आनंद लेता है.
Er genießt die frische Luft.
शाम को वो घर लौटता है.
Am Abend kehrt er nach Hause zurück.
वो अपना रात्रिभोज बनाता है.
Er kocht sein Abendessen.
रात्रिभोज के बाद वो संगीत सुनता है.
Nach dem Abendessen hört er Musik.
बिस्तर पर जाने से पहले वो अपनी डायरी लिखता है.
Bevor er ins Bett geht, schreibt er sein Tagebuch.
Wo agle din ki yojana banata hai.
Er plant den nächsten Tag.
Samay ke madhyam se patr aur call.
Briefe und Anrufe durch die Zeit.
Dak aur telefon sanchar ke itihas ke madhyam se ek yatra.
Eine Reise durch die Geschichte von Post- und Telefonkommunikation.
Prarambhik dino mein log sandeshwahakon par nirbhar the.
In den frühen Tagen verließen sich die Menschen auf Boten.
Ek patr ko delivery mein saptah ya mahine lag sakte the.
Ein Brief konnte Wochen oder Monate für die Zustellung benötigen.
Telefon ke avishkar ke saath sab kuch badal gaya.
Mit der Erfindung des Telefons änderte sich alles.
Tatkal sanchar sambhav ho gaya.
Sofortige Kommunikation wurde möglich.
Ab log vastavik samay mein ek dusre se baat kar sakte the.
Jetzt konnten Menschen in Echtzeit miteinander sprechen.
Jahan patron mein nostalgia tha, wahi telefon ki gati advitiya thi.
Während Briefe nostalgisch blieben, war die Geschwindigkeit des Telefons unschlagbar.
Adhunik pradyogikiyon ne sanchar ko aage aur krantikari bana diya hai.
Moderne Technologien haben die Kommunikation weiter revolutioniert.
E-Mail aur messaging apps ab vyapak roop se upyog mein hain.
E-Mails und messaging apps sind jetzt weit verbreitet.
Gati aur suvidha mukhya labh hain.
Schnelligkeit und Bequemlichkeit sind die Hauptvorteile.
Phir bhi vyaktigat mulaqat apurniya aur mulyavan hai.
Doch bleibt die persönliche Begegnung unvergleichlich und wertvoll.
Sanchar ka bhavishya aashcharyon se bhara hai.
Die Zukunft der Kommunikation ist voller Überraschungen.
Nayi navachar hamesha kshitij par hote hain.
Neue Innovationen sind immer am Horizont.
Log ab lagbhag kahin se bhi samvad kar sakte hain.
Menschen können jetzt von fast überall kommunizieren.
AI ka ekikaran sanchar ko aur behtar banayega.
Die Integration von AI wird die Kommunikation weiter verbessern.
Suraksha pehluon ke bare mein jagruk hona mahatvapurn hai.
Es ist wichtig, sich über Sicherheitsaspekte bewusst zu sein.
Gopniyata ko nahi bhulna chahiye.
Die Privatsphäre sollte nicht vergessen werden.
Prabhavi sanchar ek kala aur ek vigyan dono hai.
Effektive Kommunikation ist sowohl eine Kunst als auch eine Wissenschaft.
Hame dono ko prabhavi dhang se upyog karna seekhna chahiye.
Wir sollten lernen, beide effektiv zu nutzen.
Duniya mein ek din.
Ein Tag in der Welt.
Vibhinn deshon se aaye doston ka ek samuh milta hai aur charcha karta hai ki sanskritik bhinnataen unki dainik baatcheet ko kaise prabhavit karti hain.
Eine Gruppe von Freunden aus verschiedenen Ländern trifft sich und diskutiert, wie kulturelle Unterschiede ihre täglichen Interaktionen beeinflussen.
Ve samajhte hain ki samaj aur samman kaise sanskritik badhaon ko paar kar sakta hai.
Sie entdecken, wie Verständnis und Respekt kulturelle Barrieren überwinden können.
Vaishvik yatra marg.
Der globale Reiseweg.
Puri duniya mein vibhinn parivahan sadhanon ka vyapak vishleshan, unki kahani, fayde aur nuksan.
Eine umfassende Analyse verschiedener Transportmittel auf der ganzen Welt, ihre Geschichte, Vor- und Nachteile.
Kahani tulna karti hai aur khojti hai ki ve aadhunik jeevan ko kaise badalte hain.
Die Geschichte zieht Vergleiche und erforscht, wie sie das moderne Leben verändern.
Shuru mein koi aadhunik parivahan sadhan nahi the.
Zunächst gab es keine modernen Transportmittel.
Log prakritik margon jaise nadiyon aur pathon par nirbhar the.
Menschen vertrauten auf natürliche Wege wie Flüsse und Pfade.
Pahiye ke aavishkar ke saath ek naye yug ki shuruaat hui.
Mit der Erfindung des Rades begann eine neue Ära.
Parivahan achanak adhik kushal aur tej ho gaya.
Transport wurde plötzlich effizienter und schneller.
Navon aur jahajon ne pani ke upar yatra ko badal diya.
Boote und Schiffe revolutionierten das Reisen über Wasser.
Train ne gati aur duri ko ekatrit kiya.
Der Zug brachte Geschwindigkeit und Entfernungen zusammen.
Sadak wale vahan shaharon ko behtar sulabh banane lage.
Straßenfahrzeuge machten Städte besser zugänglich.
Kare, busse aur motorcycles ne jeevanshaili ko badal diya.
Autos, Busse und Motorräder veränderten Lebensstile.
Viman yatra ne kam samay mein vishv yatra ko saksham banaya.
Flugreisen ermöglichten weltweites Reisen in kurzer Zeit.
Phir bhi har ek parivahan sadhan ki apni chunautiyan hain.
Jeder Transportmittel hat jedoch seine eigenen Herausforderungen.
Kare pradushan aur jam ka karan banti hain.
Autos verursachen Umweltverschmutzung und Staus.
हवाई यात्रा महंगी और पर्यावरण के अनुकूल नहीं होती।
Fliegen ist teuer und nicht umweltfreundlich.
ट्रेन को बड़ी बुनियादी ढांचे और निवेश की आवश्यकता होती है।
Züge benötigen große Infrastruktur und Investitionen.
तकनीकी प्रगति और नवाचार समाधान प्रदान करते हैं।
Technologischer Fortschritt und Innovationen bieten Lösungen.
इलेक्ट्रिक वाहन एक स्वच्छ और हरित भविष्य की प्रतिज्ञा करते हैं।
Elektrofahrzeuge versprechen eine saubere und grüne Zukunft.
मौजूदा दौर में मोबाइलिटी का भविष्य स्वायत्त ड्राइविंग शामिल कर सकता है।
Zukunft der Mobilität könnte autonomes Fahren umfassen.
परिवहन साधनों का विश्व को जोड़ने में महत्वपूर्ण योगदान है।
Transportmittel sind entscheidend für die Verbindung der Welt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.